चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिलिपिन्स येथील साखर कारखान्यात होऊ लागलं हँड सॅनिटायझर उत्पादन। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात हँड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे। भारतासह प्रत्येक देश सॅनिटायझरच्या उत्पादनात मग्न आहे। फिलिपिन्समध्येही साखर कारखान्यांनी सॅनिटायझरचं उत्पादन सुरू केलं आहे। फिलिपिन्सचा प्रसिद्ध साखर कारखाना व्हिक्टोरियस मिलिंग कॉर्प देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी सॅनिटायझर बनवण्यासाठी हातभार लावत आहे। VMC अध्यक्ष विल्सन यंग म्हणाले की आमचा कारखाना 1 महिन्यात 2 लाख लिटर रबिक अल्कोहोलचं उत्पादन करू शकेल, जे कोरोना व्हायरस महामारीवर अंकुश लावण्यावर मदत करणाऱ्या सर्व रुग्णालयांना आणि विभिन्न संस्थांनाही डोनेट केलं जाईल। VMC शुक्रवारी फिलिपिन्स स्टॉक एक्सचेंजला सांगितलं की येथील अल्कोहोलच्या निर्मितीसाठी आंतरिक महसूल विभाग आणि खाद्य आणि औषध प्रशासनाकडून तात्पुरता परवाना मिळाला आहे।